चीनीमंडी.com पॉडकास्ट।
युगांडाला अतिरिक्त साखरेपासून दिलासा, टांझानियाला साखर निर्यात करण्याचा निर्णय। युगांडाने आपल्या शेजारचा देश टांझानियाला साखर निर्यात करण्याचा निर्णय घेतला आहे। यामध्ये 20,000 टनाच्या पहिल्या टप्प्याबाबत दोन्ही देशांमध्ये एकमत झालं आहे। युगांडामध्ये अतिरिक्त साखरेची मोठी समस्या आहे आणि युगांडा सरकार साखरेच्या विक्रीसाठी नव्या बाजाराच्या शोधात आहे। मे 2020 अखेरपर्यंत साखरेचा पहिला टप्पा टांझानियाला निर्यात केला जाईल। हा पहिला टप्पा आहे ज्यानं युगांडाच्या साखर कारखान्यांसाठी बाजाराची संधी उपलब्ध करून दिली आहे। राष्ट्रपती योवेरी मुसेवेनी यांनी सोमवारी टांझानियाच्या प्रतिनिधींशी चर्चा केली, जी कैगिन शुगर लिमिटेडचे प्रमुख निदेशक CFLE सीफ यांच्या अध्यक्षतेखाली झाली। मुसेवेनी यांनी युगांडातून साखरेची आयात करण्याच्या परवानगीसाठी आपल्या टांझानिया समकक्ष जॉन मँगुफुली यांचे आभार मानले। युगांडाचे व्यापार मंत्री अमेलिया कामाबडे यांनी बैठकीत सांगितलं की हा सौदा युगांडातील बऱ्याच वेळेपासून टांझानियातील बाजारामध्ये साखरेच्या विक्रीसाठी संधी शोधणाऱ्या कारखानदारांसाठी दिलासादायक आहे। मंत्री कामाबडे म्हणाले, युगांडामध्ये 48,000 टन अतिरिक्त साखर आहे। जिला टांझानियाच्या सध्याच्या साखरेच्या कमीला दूर करण्यासाठी निर्यात केलं जाऊ शकतं।